दुसरे शमुएल अध्याय 24. इस्रायलावर परमेश्वराचा पुन्हा एकदा कोप झाला आणि त्याने दाविदाला इस्रायलांविरुद्ध चेतवले. दाविद म्हणाला, आधी इस्रायल आणि यहुदा यांची शिरगणती करा. राजा दाविद सेनापती यवाबाला म्हणाला, दानपासून बैरशेबापर्यंत इस्रायलच्या झाडून सर्व वंशातील लोकांची मोजदाद करा, म्हणजे मग मला लोकसंख्या किती आहे ते कळेल. पण यवाब राजाला म्हणाला, आपले लोक कितीही असोत, देव परमेश्वर त्यांना शतगुणित करो. तुम्हास हे सर्व पाहायला मिळो, पण तुम्हास असे का करावेसे वाटते? पण राजा दाविदाचे शब्द यवाबाच्या शब्दांपेक्षा प्रभावी ठरले आणि त्यांनी यवाबाला आणि इतर सैन्याधिकाऱ्यांना इस्रायल प्रजेची मोजणी करण्यास सांगितले. तेव्हा ते सर्व या कामाला लागले. यार्देन ओलांडून त्यांनी अरोएर येथे तळ दिला. ही जागा नगराच्या उजवीकडे होती. नगर याजीरच्या वाटेवर गादच्या खोऱ्याच्या मध्यावर आहे. तेथून ते गिलादला आणि पुढे तहतीम होतशी या प्रांतात गेले. दान्यान आणि तिथून वळसा घेऊन सिदोन येथे गेले. सोर म्हणजे तायर हा गड आणि हिव्वी व कनानी यांची नगरे तिकडे ते गेले. तेथून यहुदा देशाच्या दक्षिण दिशेला बैरशेबा इथपर्यंत गेले. सगळा देश पालथा घालून ते 9 महिने 20 दिवसांनी यरुश्लेम येथे पोहोचले. यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली. इस्रायलमध्ये तलवारधारी पुरुष 800,000 होते. यहुदात ही संख्या 500,000 होती. हे काम पार पाडल्यावर मात्र दाविदाला मनोमन लाज वाटली. तो परमेश्वरास म्हणाला, माझ्या हातून हे मोठे पाप घडले आहे. या माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा कर. माझा हा मोठाच मूर्खपणा झाला आहे. दाविद सकाळी उठला तेव्हा दाविदाचा संदेशता गाद याला परमेश्वराची वाणी प्रगट झाली. परमेश्वर त्यास म्हणाला, दाविदाला जाऊन सांग, परमेश्वर म्हणतो, तुझ्या पुढे मी 3 गोष्टी ठेवतो, त्यापैकी एकीची निवड कर. गादने दाविदाकडे येऊन त्यास हे सर्व सांगितले. तो दाविदाला म्हणाला, तिन्ही पैकी एकीची निवड कर. तुझ्या देशात 7 वर्षे दुष्काळ पडावा किंवा शत्रूंनी 3 महिने तुझा पाठलाग करावा की 3 दिवस रोगराई पसरावी. विचार कर आणि मी परमेश्वरास काय सांगावे ते सांग. दाविद गादला म्हणाला, मी पेचात सापडलो आहे खरा, पण परमेश्वर दयाळू आहे. परमेश्वरच मला शिक्षा देऊ, लोकांच्या हाती मी पडू नये. तेव्हा परमेश्वराने इस्रायलावर रोगराई ओढवू दिली. सकाळी तिची सुरुवात होऊन नेमलेल्या काळापर्यंत ती राहिली. दानापासून बैरशेब्यापर्यंत 70,000 माणसे मृत्युमुखी पडली. यरुश्लेमेच्या संहारासाठी देवदूतांचा हात उंचावला, पण झाल्या गोष्टीबद्दल परमेश्वरास फार वाईट वाटले. लोकांचा संहार करणाऱ्या देवदूताला परमेश्वर म्हणाला, आता पुरे, तुझा हात खाली घे. तेव्हा हा देवदूत अर्वना यबुसी याच्या खळ्याजवळ होता. लोकास मारणाऱ्या देवदूताला दाविदाने पाहिले. दाविद परमेश्वरास म्हणाला, माझे चुकले, माझ्या हातून पाप घडले आहे, पण हे लोक मेंढरांसारखे माझ्या मागून आले, त्यांचे काहीच चुकले नाही. तेव्हा तू मला आणि माझ्या कुटुंबियांना शिक्षा कर. त्या दिवशी गाद दाविदाकडे आला. तो म्हणाला, अर्वना यबुसीच्या खळ्यावर परमेश्वरा प्रित्यर्थ एक वेदी बांध. दाविदाने मग परमेश्वराच्या इच्छेनुसार गादच्या म्हणण्याप्रमाणे केले. तो अर्वानाला भेटायला गेला. अर्वानाने राजाला आणि त्याच्या सेवकांना येताना पाहिले. त्याने पुढे होऊन जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला. अर्वना म्हणाला, माझे स्वामी का बरे आले आहेत? दाविद म्हणाला, तुझे खळे विकत घ्यायला, म्हणजे मग मी परमेश्वरा प्रित्यर्थ इथे एक वेदी बांधीन, मग रोगराई संपुष्टात येईल. अर्वना म्हणाला, स्वामींनी मनाला येईल ते अर्पण करण्यासाठी घ्यावे. होमबलीसाठी हे बैल आहेत. इंधनासाठी मळणीचे अवते आणि बैलांचे सामान आहे. अर्वना महाराज, हवे ते मी तुम्हास देईन. महाराजांवर परमेश्वराची मर्जी असावी, अशी ही कामना त्याने पुढे व्यक्त केली. पण राजा अर्वनाला म्हणाला, नाही, तुला मी खरे सांगतो, मी ही जमीन विकत घेणार आहे. फुकटात मिळालेले मी होमबली म्हणून परमेश्वर देवाला अर्पण करणार नाही. तेव्हा दाविदाने खळे आणि बैल 50 शेकेल चांदी देऊन विकत घेतले. मग तेथे परमेश्वरा प्रित्यर्थ वेदी बांधली, होमबली आणि शांत्यर्पणे केली. परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. इस्रायलावरील रोगराई परमेश्वराने संपुष्टात आणली.